नमस्कार मंडळी, तेजोमय भारत या चॅनलवर मी मित्रा देसाई आपलं स्वागत करते.
आज आपण एका नवीन मालिकेला सुरुवात करणार आहोत आणि ती म्हणजे सुश्रुत आणि त्याची संहिता. भारताने मुक्त हस्ते वाटलेल्या ज्ञानाच्या खजिन्यातलं हे एक अतिशय मौल्यवान रत्न आहे. पण मौल्यवान रत्न काही अशी सहजासहजी सापडत नाहीत, आपल्याला ती शोधायला लागतात. आपण सुद्धा अशाच एका ट्रेजर हंटवरती जायचं आहे. चला तर मग थेट सन 1731 आपल्याला आत्ताची जी अमेरिका दिसते ना, तिला 1731 साली स्वातंत्र्य मिळायला अजून तब्बल 45 वर्ष शिल्लक होती आणि आपल्या पुण्यात शनिवारवाड्याचं बांधकाम अजून संपलंही नव्हतं. पण याच सुमारास इंग्लंडमध्ये एडवर्ड केव नावाच्या एका माणसाने जगातलं पहिलं वहिलं मासिक छापलं. त्याचं नाव होतं द जेंटलमन्स मॅगझिन. एडवर्ड हा खरं तर एक चांभाराचा मुलगा, पण अत्यंत धडपड्या. त्यांनी ही मासिकाची कल्पना बऱ्याच लोकांकडे मांडली, पण कुणाला पसंतच पडत नव्हती. शेवटी त्याने स्वतः कागद आणि मशीन विकत घेऊन अंक छापले. सुरुवातीला गुंतवणूकदार मिळवणं एडवर्डला कठीण गेलं होतं, पण तरीही हा मासिकाचा प्रयोग मात्र फार लोकप्रिय ठरला. त्या काळचे अनेक लोकप्रिय लेखक या मासिकासाठी लिहू लागले आणि युरोपात या मासिकाला प्रचंड मागणी मिळाली. ईस्ट इंडिया कंपनीसुद्धा त्याच वेळेला भारतात आपले हातपाय पसरत होती, त्यामुळं पूर्वेकडील देशांमधल्या विविध गोष्टी चालीरीती या मासिकामुळे युरोपमध्ये कळत होत्या. तब्बल 200 वर्ष हे मासिक चाललं आणि 1922 बंद पडलं. तर त्या मासिकात ऑक्टोबर 1794 साली छापून आलेलं एक पत्र आणि त्यासोबतचं चित्र हा आपला कुतूहलाचा मुद्दा आहे. त्या चित्रात एक कावसजी नावाचा मराठी माणूस दाखवला आहे. हो हो, मराठी माणूस, अगदी काळा सावळा, डोक्यावर पागोटं घातलेला, खांद्यावर फडकं घेतलेला, एकदम दमदार गडी. कावसजीचा फोटो छापून यायचं कारण होतं त्याच्यावरती झालेली रायनोप्लास्टी, म्हणजे कृत्रिम नाक बसवण्याची शस्त्रक्रिया. अहो, युरोपमधल्या डॉक्टरना जेव्हा एकीकडची त्वचा काढून दुसरीकडे बसवायला सुद्धा त्रास होत होता, तेव्हा आपण कावसजीचं संपूर्ण नाकच कृत्रिमरित्या बदलू शकत होतो? कसं काय शक्य आहे? बरं, आता या नेहमीप्रमाणे थाप आहेत असं म्हणायची पण सोय नाही, कारण BL लिहिलेल्या पत्रात असं स्पष्ट सांगितलं आहे की 2 ब्रिटिश डॉक्टर्स थॉमस क्रुसो आणि जेम्स ट्रिंडले यांनी कावसजीचं संपूर्ण नाक बसवायची शस्त्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली आहे. साहजिकच आपल्याला पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे कावसजीचं नाक गेलं तरी कसं? हा कावसजी त्यावेळेच्या ब्रिटिश सैन्यात बैलगाडी चालवायचा. 1792 सालच्या इंग्रज आणि मैसूरच्या टिपू सुलतानमध्ये झालेल्या युद्धात कावसजीकडं काम होतं ते बैलगाडीतून इकडून तिकडे सामान पोचवायचं. नेमका कावसजी आणि त्याच्याबरोबरचे 4 सैनिक टिपूच्या सैनिकांच्या कचाट्यात सापडले. झालं, टिपू सुलतानच्या सैनिकांनी प्रत्येकाचा एक एक हात आणि नाक छाटून टाकलं आणि त्यांना परत पाठवलं. आता शूर्पणखेचं नाक छाटून टाकल्याच्या गोष्टी आपण कायम ऐकत असल्यामुळं ते काही आपल्याला फारसं विशेष वाटत नाही, पण ही काही फक्त भारतातली प्रचलित शिक्षा नव्हती बरं का, इतर अनेक देशात ही शिक्षा प्रचलित होती. टर्की आणि रशियामध्ये झालेल्या युद्धात सैनिकांचे नाक छाटून दिल्यानंतर टर्कीच्या सुलतानांनी आपल्या सैनिकांना चांदीची नाकं बसवल्याचा 1876 दाखला आहे. आता आपल्या बिचाऱ्या कावसजीला मात्र चांदीचं नाक नाही मिळालं आणि आता हात पण गेला, त्यामुळं सैन्यात पण त्याचा काही उपयोग नाही. मग त्याला पुण्याला परत पाठवलं आणि सर चार्ल्स मॅले नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याकडं घरकामाला म्हणून ठेवून दिलं. आता हे जे सर चार्ल्स होते ते पेशव्यांच्या दरबारात हजेरी लावायचे. तर असं म्हणतात की या सर चार्ल्सकडे एक दिवस एक कापड विक्रेता आला. या माणसाच्या कपाळावर मध्यभागी एक मोठासा डाग होता. सर चार्ल्सनी त्याला विचारलं, हा कसला डाग आहे? तर त्या माणसाने कबुली दिली की माझं नाक छाटून टाकलं होतं आणि ते परत लावल्यानंतरचा हा डाग आहे. त्यांचा विश्वासच बसेना, असं छाटलेलं नाक कसं परत लावून टाकता येईल? आणि मग त्यांना लगेच कावसजीची आठवण झाली. त्यांनी या कापड विक्रेत्याकडनं नाक बसवणाऱ्या माणसाची बित्तम बातमी काढून घेतली आणि त्याला तडक पुण्याला बोलवलं. गोऱ्यासाहेबांनी बोलवलंय म्हणल्यावर नाही म्हणायची काही टाप आहे का त्या कारागिराची? तो बिचारा हजर झाला आणि सांगितल्याप्रमाणे कावसजीचं नाक बसवून दिलं. आणि ते बसवत असताना थॉमस क्रुसो आणि जेम्स टिंडले ह्या दोन लोकांनी ती पद्धत नीट बघून घेतली. ती पद्धत अशी होती, सर्वप्रथम मेणानी कावसजीच्या नाकाच्या मापाचा आकार बनवून घ्यायचा, मग तो त्याच्या कपाळावर चपटा ठेवला आणि त्या मेणाभोवती त्याचा आकार किंवा त्याची आउटलाईन काढून घेतली. नंतर एका चाकूने त्या आकाराची कपाळावरची त्वचा कापली, पण ती संपूर्णपणे कापून टाकली नाही, दोन डोळ्यांच्या मध्ये थोडीशी जागा शिल्लक ठेवली. त्यानंतर मेणाला नाकाचा आकार देऊन तो नाकाच्या जागी बसवला. मग कपाळावरून आणलेली ही त्वचा त्याच्यावर पांघरली. मग या कृत्रिम नाकाला आणि कपाळावरच्या व्रणाला जडीबुटिया आणि लेप लावून बंद करून टाकलं. बघतात तर काय, काही आठवड्यातच नवीन त्वचा येऊन ते मेणाचं नाक खऱ्या नाकासारखं दिसायला लागलं आणि कपाळावरचा तो घाव होता तो सुद्धा 3-1 महिन्यांनी भरून निघाला. या पत्राचा समारोप बीएलनी असा केला होता, दिस ऑपरेशन इज जनरली सक्सेसफुल. या पत्राने मात्र युरोपमध्ये एकच खळबळ माजवली. अहो, युरोपियन डॉक्टर्स ह्या गोष्टीवर अनेक वर्ष रिसर्च करत होते, पण शरीराचा कुठलाही भाग कापला आणि दुसऱ्या ठिकाणी लावला की तो वाळून जात असे. त्याला योग्य रक्त पुरवठा किंवा प्राणवायू न मिळाल्यामुळं तो कोमेजून जात असे. युरोपियन डॉक्टर्स गालावरची किंवा मांडीवरची त्वचा नीट कापू शकत असत, पण ती खोट्या नाकावर बसवली की ती कडक होऊन जात असे. आणि यासाठी मात्र त्यांच्याकडे कोणताही उपाय नव्हता. पण त्यांचा हा प्रश्न सुटला कावसजीचीही शस्त्रक्रिया बघितल्यानंतर. आता आपण द जेंटलमन्स मॅगझिनमध्ये कावसजीचा फोटो पाहिला खरा, पण त्याचं नाक बसवणारा आणि युरोपचा एवढा मोठा प्रश्न सोडवणारा तो डॉक्टर त्याचा का बरं फोटो नसेल? कारण तो नाक बसवणारा डॉक्टर नव्हताच मुळे, तो होता एक कुंभार. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, 1794 साली युरोपमधल्या डॉक्टर्सना सुद्धा जे जमत नव्हतं ते पुण्यातल्या एका कुंभारांनी करून दाखवलेलं होतं. ह्या एका पत्रांनी संपूर्ण युरोपमधील डॉक्टर्स आणि सर्जन्स हलवून टाकले, त्यांची विचारसरणी बदलून टाकली. सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी ह्या शाखांमध्ये मूलभूत बदलांसाठी हा लेख कारणीभूत ठरला, कारण सर्जरीसाठी लागणाऱ्या विविध शस्त्रांमध्ये बदल करण्यासाठी ते प्रवृत्त झाले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राचीन भारताबद्दल आणि भारतीय चिकित्सा पद्धतीबद्दल त्यांच्या मनात थोडासा का होईना आदर आणि थोडीशी उत्सुकता निर्माण झाली. तर या कावसजीपासनं सुश्रुतापर्यंत पोचायचं कसं अशी आता तुम्हालासुद्धा उत्सुकता लागली असेल ना? आपण आपला प्रवास चालू ठेवणार आहोत पुढल्या भागात. हा भाग कसा वाटला तो कॉमेंट्समध्ये जरूर सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. पुन्हा भेटूयात सुश्रुत आणि त्याची संहिता भाग 2 मध्ये.